संत तात्पर्य स्वीकृता द्वारा तदनंतर त्यांनी सर्वप्रथम पुरुषोत्तम श्री भगवंतांना अर्पण केलेले अत्यंत स्वादिष्ट अन्नपदार्थ ब्राह्मणांना वाढले व आपले मस्तके भूमीवर टेकवून त्यांनी सादर प्रणाम केला. अशा प्रकारे गाई ब्राह्मणांचे रक्षण करून त्यांनी आदर्श जीवन व्यतीत केले. तात्पर्य यजुवंशी आणि प्रभाक्षेत्री दाखवून दिलेले वर्तन हे अत्यंत सुसंस्कृतपणाचे आणि मानवी पूर्णत्वाचे निदर्शक होते. मानवी जीवनाचे पूर्णत्व हे संस्कृतीच्या पुढील तीन तत्वाचे पालन करून प्राप्त करता येते. गोरक्षण ब्राह्मणी संस्कृतीची जोपासना सर्वात प्रमुख म्हणजे भगवंतांचा सिद्ध भक्त होणे. भगवंतांचा भक्त झाल्याविना मानवी जीवनाचे पूर्णत्व प्राप्त करता येत नाही. मानवी जीवनाचे पूर्णत्व म्हणजे ज्या ठिकाणी जन्म मृत्यू जरा व्याधी नाही त्या आध्यात्मिक जगामध्ये उन्नत होणे हे होय. मनुष्य जीवनाची ही परमोच्च सिद्धावस्था होय. या ध्येयाविना तथाकथित सुखासाठी कितीही भौतिक प्रगती केली तरी त्यामुळे मनुष्य जीवनाचा केवळ पराभवच होईल. ब्राह्मण आणि वैष्णवजन सर्वप्रथम भगवंतांना नैवेद्य न दाखवलेला कोणताही अन्न पदार्थ स्वीकारित नाहीत. भगवंताला अर्पण केलेले अन्न हे भक्तांकडून भगवंतांचा कृपा प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते. भगवंत सर्व प्रकारचे अन्न पदार्थ मनुष्यांना आणि इतर प्राणी मात्रांनाही पुरवितात. मनुष्याने या वस्तुस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे की सर्व प्रकारचे अन्न पदार्थ जसे धान्य भाजीपाला दूध पाणी इत्यादी जीवनाच्या मूलभूत गरजा भगवंताद्वारे मानवाला पुरवले जातात आणि या अन्न पदार्थांची निर्मिती कोणताही वैज्ञानिक वा भौतिकवादी मानवनिर्मित प्रयोगशाळेमध्ये वा कारखान्यामध्ये करू शकत नाही. बुद्धिमान व्यक्तींच्या वर्गास ब्राह्मण असे म्हटले जाते आणि ज्यांना परमसत्याचा त्याच्या सर्वोच्च रूपामध्ये साक्षात्कार झालेला आहे त्यांना वैष्णव असे म्हणतात. तथापि हे दोघेही यज्ञाचे अवशेष असलेले अन्न पदार्थ ग्रहण करतात. यज्ञ हे अंतिमतः यज्ञपुरुष श्री विष्णूंना संतुष्ट करण्यासाठी जातात. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की जे कोणी यज्ञांचे अवशेष म्हणून अन्न पदार्थ स्वीकारतो तो सर्व पाप कृत्यांपासून मुक्त होतो आणि जो कोणी केवळ स्वतःच्या शरीराच्या पोषणासाठी अन्न पदार्थ शिजवतो तो केवळ दुःखासच कारणीभूत ठरणारे सर्व प्रकारचे पापच भक्षण करतो. अधिकारी ब्राह्मणांना देण्यासाठी यदूंनी प्रभात तीर्थक्षेत्रे शिजवलेले सर्व अन्न पदार्थ प्रथम श्री विष्णूंना अर्पण करण्यात आले होते. यदूंनी आपले मस्तके भूमीस टेकून ब्राह्मणाला अंतःकरणपूर्वक प्रणाम केला. यदू किंवा वैदिक संस्कृतीमध्ये कोणत्याही सुसंस्कृत कुटुंबात विविध सामाजिक वर्गामधील सेवेच्या पूर्ण सहकार्याने मानवी जीवनाचे पूर्णत्व प्राप्त करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या श्लोकात पुरुरसम हा शब्द महत्वपूर्ण आहे. केवळ अन्नधान्य भाजीपाला आणि दूध यांच्या संयोगाने शेकडो रुचकर पदार्थ पक्वाने तयार करता येतात. अशी सर्व पक्वाने सत्वगुणी असतात आणि म्हणून ती भगवंतांना अर्पण करता येत नाहीत, भगवंतांना अर्पण करता येतात. भगवद्गीतेत म्हटले आहे की भगवंत हे केवळ फळे फुले पाने आणि पाणी यापासून तयार केलेल्या अन्न पदार्थांचा स्वीकार करतात. मात्र त्या व्यंजनांचा पूर्ण भक्तिभावाने त्यांना नैवेद्य दाखवणे अत्यावश्यक आहे. भगवंतांना प्रामाणिक नैवेद्य दाखवण्याचा भक्तिमय सेवा हाच एकमेव निकष आहे. भगवंत असे खात्रीपूर्वक सांगतात की भक्तांनी अर्पण केलेले असे अन्न पदार्थ ते निश्चितपणे ग्रहण करतात. तेव्हा सर्व बाजूने विचार केल्यास असे दिसून येते की यदुवंशज हे उत्तम प्रशिक्षण लाभलेले सुसंस्कृत लोक होते आणि ब्राह्मण ऋषीकडून ते शापित होणे हे केवळ भगवत इच्छेनेच घडले होते. खरेतर ही संपूर्ण घटना म्हणजे कोणाही व्यक्तीने ब्राह्मण आणि वैष्णवांशी थट्टेने अथवा अविवेकपणे वर्तन करू नये असा सर्व संबंधितांना इशाराच होता. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या तिसऱ्या स्कंधातील भगवंताच्या वृंदावन बाहेरील लीला या तिसऱ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. ओम अज्ञान त्रिरुन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वापदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुता पदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणाललिता श्रीशाखान्वितांश्च नमा ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानन्द श्री अद्वैत गदाधार श्रीवासदि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे अन्नम चोरु रसम तेभ्यो तत्वा भगवत अर्पणम गो विक्रार्थासवशुरा तदनंतर त्यांनी प्रथम पुरुषोत्तम श्री भगवंतांना अर्पण केलेले अत्यंत स्वादिष्ट अन्न पदार्थ ब्राह्मणांना वाढले व आपली मस्तके भूमीवर टेकून त्यांना सादर प्रणाम केला. अशा प्रकारे गायी ब्राह्मणांचे रक्षण करून त्यांनी आदर्श जीवन व्यतीत केले. उद्धव या अध्यायामध्ये जदू यांचा विशेष चरित्र याच्याबद्दल वर्णन करतात. एवढं सर्व करून सुद्धा केवळ छोटासा ब्राह्मणाप्रती केलेला अपराध ते पण एक थट्टा म्हणून त्याचा परिणाम संपूर्ण यदुवंशाला भोगावा लागला प्रत्यक्ष कृष्णाना पण. परंतु प्रभुपाद शेवटच्या ओळीमध्ये लिहितात की कोणाही व्यक्तीने ब्राह्मण आणि वैष्णवांशी थट्टेने अथवा अविवेकपणे वर्तन करू नये असा सर्व संबंधितांना इशारा होता. वैष्णव साधारण व्यक्ती नाहीये. जरी वैष्णव होण्याचा प्रयत्न करत असली तरी ती साधारण व्यक्ती नाहीये. असं नाही की पूर्ण शुद्ध भक्त असेल तर त्याचा आपण अपराध करतो, तर तो अपराध गृहित धरला जातो. जो नवसिका भक्त आहे त्याचा पण अपराध करणं, त्याची पण थट्टा करणं, तर हे सुद्धा शास्त्रामध्ये मान्य नाही. कारण सांबा ज्याने ही थट्टा केली नारद मुनी आणि तिथे कोण ऋषी अंगिरा नारद मुनी आणि एक ऋषी दोघं आले तर त्यांनी थट्टा केली फक्त हा लोखंडाचा गोळा पोटामध्ये ठेवून तर त्यांनी शाप दिला. तर वैष्णवांना जर नारद मुनी भक्त आहेत त्यांना शाप देण्याची काही गरज नाही. त्या वैष्णव हा तितिक्षवा टॉलरंट थट्टा केली तर काही विशेष वाटत नाही. परंतु याच्यामध्ये सर्वोच्च कृपा आणखी एका ठिकाणी म्हणतात की ही भगवत इच्छा आहे. तर कधी कधी असे प्रसंग भक्तीमध्ये भक्तांच्या जीवनामध्ये पण येतात की सर्व काही व्यवस्थित पालन करून सुद्धा आपल्या इच्छेच्या विपरीत घडतं, आपल्या इच्छेच्या विपरीत घडतं. तर हे असं का होतं? हृदयामध्ये काहीतरी उच्च विचार हे जे आहे उच्च काहीतरी त्याच्या पाठीमागे भगवंताचा हात आहे त्या करणी मागे. कारण भगवद्गीतेमध्ये आपण पाहतो की पंचायतानी महाभाव कारण पाच कारण आहेत. पहिल्या चार कारण डोळ्यासमोर दिसतात की कृती करणारा परिस्थिती वगैरे असे चार कारण आहेत. परंतु दैवम सेवात्र पंचकम हे आपल्याला कळत नाही. तर चार कारण आपण त्याची आपल्या तात्विकदृष्ट्या जी आहेत आपण विचार करू द्या, हे बरोबर आहे असं सगळं झालं तरी उलटत का झालं, माझ्या इच्छेच्या विरुद्ध का झालं? तर दैवम दैवात्र पंचकम हे जे आहे त्याला जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये असं का होतं हे कळत नाही. आपलं दैवम दैवा प्रपंच काम त्यांच्या श्लोकामध्ये भगवान सांगत की हे पूर्ण जो जाणून घेतो त्यालाच खरं ज्ञान होतं. तर भक्तांच्या जीवनामध्ये सुद्धा दैवम देवाचं पंचकम हा भाग जो आहे हा महत्वाचा आहे. कारण त्यांना कळतं, बाकीच्यांना कळत नाही ही गोष्ट वेगळी. पण भक्तांच्या जीवनामध्ये व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. चारणीमध्ये पालन झाले, सोळा माळा व्यवस्थित सगळं फुल कॉन्सन्ट्रेशनने जप करतो आणि त्यानंतर कधी कोणाचा अपराध करत नाही तरी असं का झालं. त्याच्यामध्ये दैवम देवाचं पंचकम भगवत इच्छा. जसं तुम्ही पुण्यामध्ये उदाहरण सोडत सांगून नाही व्यवस्थित तुमच्या सर्व नियम पालन करून गाडी चालवतात, व्यवस्थित ब्रेक मारतात, सगळीकडे रेड सिग्नलला थांबता, पेट्रोल घालतात सगळ्या व्यवस्थित. तरी पण कोण तिकडून पाठीमान टम करून ठोकतो तुम्हाला. तुम्ही व्यवस्थित केलंय पण दुसरा जो आहे तो व्यवस्थित केला नाही त्याचे परिणाम तुम्हाला बघायला लागले. अरे मी तर व्यवस्थित गाडी चालवतो, रेड सिग्नलला आली कोण थांबवत नाही, मी पण थांबलो होतो, त्यातो माझा अपराध झाला या पाठीमध्ये तुम्हाला धक्का मारला. असं होतं कधी कधी पुण्यामध्ये, कधी कधी नाही काय आता तर कायमच होत आहे. तर कोणतरी अमेरिकेतनं म्हणजे काय इंडियामध्ये एकच रूल आहे, दोन किल्ले नाही पडे म्हणजे बघता काय का रशी प्रभू म्हणाले की इंडियामध्ये ट्रॅफिकचा एकच रूल, दोन किल्ले नाही पडे एवढी गेलती होते. आणखी एका ठिकाणी वाचलं की एव्हरीवेअर वी ड्राय ऑन द लेफ्ट साईड इन पुना वी ड्राय व्हॉट एव्हर साईड इज लेफ्ट. तर आपली अशी परिस्थिती असते भक्तीमध्ये सुद्धा, व्हॉट एव्हर साईड इज लेफ्ट काय सगळं व्यवस्थित करतोय आपण, सगळं व्यवस्थित चाललंय. आणि असं काय ते जीवनामध्ये भक्तांच्या त्यामुळे इतर चक्रावलेले भक्त सुद्धा कधी कधी चक्रावून जातात. म्हणजे भगवत इच्छा जी आहे ही स्वीकार करणं हे अतिशय सत्तेन खंतम सुसुमेक्ष मानव. आता यदुवंश म्हणा किंवा परीक्षित महाराज त्याच्या जीवनामध्ये पहा त्याने असं कुठलं काय केलं, अपराध केला होता का नाही, पण अशी भगवंताची इच्छा होती. पण आता दुसरी बाजू आहे की आपल्या जीवनामध्ये जे काय करतात ते भगवंतच करतात. हे कर्मी लोक जसं म्हणतात आज माझं जीवन पूर्ण भगवंताला अर्पण केलेलं आहे, ते जसं करून घेतात तसं मी करतो, हे सगळेजण म्हणतात. पण हे उलटी बाजू आहे की हा सगळं चोईस बरोबर आहे, परंतु भक्तांच्या जीवनामध्ये भगवंताने दिलेले सर्व मार्ग स्वीकार भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी जो कर्म करतो आणि मग जो भगवंतावर ते अवलंबून जातो तो जशी भगवंताची इच्छा आहे तो मान्य करतो. ते कंटाळा कळतं की ही आपण सगळं काही केलं तर काय कळायला म्हणतात की अरे यर नॉट दिस बॉडी, मग औषधं कशाला घेतो तुम्ही. काय कळायला म्हणतात की अरे भक्त लोक सुद्धा आजार सुद्धा आता आपण इस्कॉनमध्ये आपण पाहतो की फार मोठे असे संन्यासी किंवा गुरु ते सुद्धा एका पाठोपाठ एक देश सोडतात, त्यांना सुद्धा कधी कधी कॅन्सर म्हणून वाढण्यासाठी पेन किलर दिल्या जातात. कधी कधी बनवून जातात फक्त अरे हे ट्रान्सेंडेंटल असले पाहिजे ना, पेन झाली नाही पाहिजे ना, दुःख वगैरे झालं नाही पाहिजे. परंतु या सर्व गोष्टी ज्या आहेत हे इतके दैवम देवाचं पंचकम मध्ये आहेत की भगवंताची कृपा की त्यांना पेन किलर सुद्धा भगवंताची कृपाच आहे. कारण अल्टिमेटली पेन किलर हे काय आहे, एक औषध आहे जे की भगवंताच्या सृष्टीतूनच निर्माण झालेलं आहे. तर असं नाही आहे की त्या टॅबलेटवर अवलंबून त्यांची भगवंताच्या पूर्ण इच्छेवरतीच अवलंबून आहेत. तर या जगामध्ये आपण शक्यतो प्रयत्न करायचा की हे समजून की शेवटी भगवंताची इच्छा, पण हे कारण सुद्धा आळसाला कारणीभूत ठरू शकतो. अरे काय आहे भगवंताची इच्छा काय म्हणजे त्याच्यासाठी आता भगवंत अशा गोष्टी भक्तांच्याकडनं कधी कधी करून घेतात की कधी कधी भक्त सुद्धा गोंधळतात. विलमंगल ठाकूर एवढा सगळा शुद्ध भक्त तरी वेशेकडे जायची त्याची बुद्धी झाली, एकदा नाही दुसऱ्यांदा पण. तरी काही त्याची इच्छा होती का, त्याची इच्छा होती असेल पण भगवंताने पण कशासाठी की किती हा भक्ती मार्गामध्ये अडथळे येते तरी त्यांनी मार्ग सोडला नाही, आज त्याचं आपण आचार्य म्हणून वंदन करतो. तर ही भगवत इच्छा जी आहे किंवा असे शास्त्रामध्ये अनेक उल्लेख आहेत असे येतात की कधी कधी आपल्या कल्पनेच्या पलीकडे की अशी कशी भगवंताची इच्छा असू शकते, त्याच्या पलीकडे काहीतरी भगवंताचं उद्दिष्ट आहे, ह्याच्यातनं काहीतरी भगवंताला दाखवून द्यायचं. तर यदुवंश हे प्रभात क्षेत्री गेल्यानंतर आपल्या आपल्यातच भांडायला लागले. तर त्याला कारण जरी काय काही कारण नाही, तर कधी कधी कारणाशिवाय लोक म्हणतात. अमेरिकेमध्ये खटला चालू आहे, त्या खटल्याचं मूळ कारण काय व्हावं माहितच नाही. तीन पिढ्यापासून झालेला दोन श्रीमंत व्यक्तींमध्ये खटला चालू आहे, तीन पिढ्या झाल्या. अमेरिकेमध्ये एवढा वेळ लागत नाही. आता ते खटल्याचं मूळ कारणच विसरून गेले म्हणून त्यांनी विथड्रॉ केला. तर कारण कलियुगामध्ये काहीही कारण लागत नाही, काहीही कारण लागत नाही, कोण भांडण करायला लागलं कशाला पण. तर हे तर ह्याला सुद्धा यदू आणि काही विशेष तेवढा का फार मोठा अपराध नव्हता. परीक्षित महाराजांचा काय फार अपराध होता का? तो राजा आहे, त्यांनी पण असं श्रृंगी ऋषीच्या गळ्यामध्ये साप घातला. तर त्याच्यामध्ये विशेष काय क्रोधित व्हायची गरज नाही. एवढा जर समाधीमध्ये असेल तर साप काय आणि घेण्याची चेन काय फरक पडणार आहे? एवढं समाधीमध्ये असताना आपल्या गळ्यामध्ये काय पडत आहे याचा कोण विचार करत नाही ना. तीच समाधी अवस्था. परंतु त्याच्यामध्ये भगवंताची काहीतरी भगवत इच्छा जी आहे ही फार पुढचं जे स्टेप आहे ही त्यांनी समजून घेतली की ही भगवंताची इच्छा आहे. आणि म्हणून त्यांनी काय कुणालाही परीक्षित महाराज एवढे शूर आहे ते कुणाला येणार आहे त्याला कुणी पण एवढे सैन्य आहे कुणी श्रृंगी ऋषीला ठार केलं असतं. पण परीक्षित महाराज ही इच्छा आहे. त्यांनी काय केलं ताबडतोब गंगा नदीचा तट बरोबर आहे तिथं भागवत श्रवण करण्यासाठी. तर हे वैशिष्ट्य आहे भगवंताच्या भक्तांचं की सगळं काही जे आहे प्रामाणिक शास्त्राप्रमाणे करणे आणि नंतर पूर्णपणे भगवंतावरती अवलंबून राहणे. जे काही येईल कुठल्याही स्वरूपामध्ये, कारण भगवंताकडे ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो पण प्रार्थना करणं ही सेवा आहे, तर त्याचं फळ आपल्याला पाहिजे असं सुद्धा आपण म्हणू शकत नाही. कारण मग आपण कर्मकांड करतो भक्तीमध्ये सुद्धा, तर आपण जे काही करतो की असं फळ मला भगवंत मिळावं अशी ज्या वेळेला अपेक्षा ठेवून ज्या वेळेला प्रार्थना करतो त्यावेळेला ते कर्मकांड होतं, भक्ती होत नाही. कारण आपली इच्छा आहे काय त्याच्या पाठीमागे. तर भगवंताचं काय आहे की सेवा यथा तथावा विदधातु न भटो, म्हणजे तुम्ही एक्सेप्ट मी रिजेक्ट मी तुम्ही स्वीकार करा अथवा माझा तिरस्कार करा तरी मी तुमचा दास आहे. की मला पाहिजे ते द्या अथवा न द्या दोन्ही तुमची कृपा. तर अशी ज्याचा भाव आहे तो भगवत भक्तीमध्ये तुरंत उन्नती करू शकतो. तर हा यदुवंशींच्याकडनं धडा ही चेष्टा कुणाची करू नये. आपल्यामुळे सत्ता चालते तर लिमिट असावं, कारण आज सत्ता करण्याची साधनं सुद्धा भरपूर आहेत. जायची तर सत्ता चालू असतात ऑफिसमध्ये शाळेमध्ये घरामध्ये भक्तांच्या मध्ये सुद्धा, पण त्याला काहीतरी मर्यादा आहेत आपल्यामध्ये. असं नाही की भक्त लोक आपण पाहतो नित्यानंद आणि अद्वैत यांच्या सत्ता कशी आहे. तुमच्या घरात सर्व म्हटलं त्यांच्या घरी कपाल जातात नित्यानंद प्रभू आणि अद्वैत ते सत्ता करतात एकमेकाची. पण याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये भाव आहे की चेतन चरितामृत कृष्णदास कवी सांगतात की ते एकमेकांची स्तुती करतायत. कट्ट्यामध्ये सुद्धा स्तुती चाललेली आहे त्यांनी एकमेकांची. तर हे पण अशी वैष्णवांची सत्ता जी आहे ही भगवंताच्या वैष्णवांच्या संतुष्टीसाठी. तर थट्टा त्याला इंग्रजी जोक म्हणतात. की जोकची व्याख्या काय आहे माहिती आहे? की दुसऱ्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत जोक नाही. दुसऱ्याचं मन त्याच्यामुळे जर दुखवत असेल, चार संघामध्ये त्याची जर अवहेलना होत असेल तर तो जोक नाही होत, हा तर तो अपराध आहे. म्हणून समजताना कधी पण आपण आता हे पहा अद्वैत आणि नित्यानंद कुणासमोर एकमेकांची सत्ता करतायत हे अवक्तांच्या समोर नाही. चैतन्य महाप्रभू हे परिकर जे आहे हे दोघांनाही अद्वैताची आहे कोण माहिती आहे, नित्यानंद प्रभू कोण माहिती आहे. त्यामुळे भक्त लोक ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला इतर भक्त जे आहेत ते सत्ता समजून घेत असतील तर ते त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. अन्यथा दुसरा कोण जरी असेल तर बघणार तिसराच काहीतरी विचार करून चौथ्याला काहीतरी सांगणार आणि पाचवा त्याचा काहीतरी विचार करणार. बरोबर आपण कितीतरी कधी कधी अशा थट्टा होतात की त्याच्यामध्ये काही हे नाही, काही तथ्य नाही, पण त्याचा उलटच काहीतरी तिसरंच काहीतरी बाहेर पडतं आणि मग त्याचे परिणाम सोसायटीला पूर्ण संस्थेला परिणाम म्हणून त्याचे भोगावे लागतात थोडीशी कुठे केलेली थट्टा. तर ही जी आहे गौपा सांगतात की हा इशारा आहे अविवेकीपणाने केलेली चेष्टा ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विवेक नाही अविवेक. तर चट्टा म्हणजे काय करतो आपण सर्वसाधारणपणे दुसऱ्याला दुसऱ्याचा दुसऱ्याला कमी लेखणं दुसऱ्याला कमी लेखणं हा थट्टेचा विषय असतो. किंवा दुसऱ्याला अतिशय एवढं चढवणं ही त्यामुळे त्याची निंदा होते त्यामुळे त्याची निंदा होते दोन्ही गोष्टी हा थट्टेचा विषय आहे. पण भगवंत कृष्ण सुद्धा थट्टा करतायत. आपण पाहतो कृष्ण रुक्मिणीला सांगतायत इतना ना खरोखर शिशुपाल हाच योग्य वर होता. चुकून माझ्याशी तुझं लग्न झालं. अजूनही तू विचार करा, थट्टा करतायत, थट्टा करतायत. पण असं जर आज केलं कोणी त्याचा परिणाम उलटा होतो. बरोबर आहे. झालं तसं की एकदा लग्न झाल्यानंतर 30 वर्ष, अमेरिकेत जी गोष्ट आहे, 30 वर्ष लग्न झालेलं व्यवस्थित चाललेलं आहे. अमेरिकेमध्ये एक फार मोठी रिव्होल्युशन म्हणतात त्याला, 30 वर्ष एकत्र करून राहिलेले लोक आहेत. ती 30 वर्षानंतर पत्नीने आपल्या बरोबर येताना एक कुठं तिचं आवडतं पुस्तक आणलं होतं. त्या 30 वर्षानंतर हा पती झाडत होता घर, आणि त्याला ते पुस्तक मिळालं. आणि त्या पुस्तकामध्ये मिळालं काय तर त्याच्या पत्नीने कोणाला तरी लिहिलेलं लव्ह लेटर, प्रेमपत्र. तर या 30 वर्षाचा जेवढा विश्वास होता ते फक्त एका पत्रामध्ये झूम एकदम निघून गेला. तर अती पती जी आहे, पत्नी जी आहे, पतीची सेवा करते, सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. पण हा संशय जो आहे की त्यावेळेला तिने येताना जे पुस्तक आणलं होतं कुठेतरी काय तुझं काहीतरी असेल, सांगितलं की नाही ते आपल्या लग्नाच्या अगोदर असं म्हणजे काही इच्छा नव्हती, पण असंच कोणतरी मला पाठवलेलं पत्र, असं नाही की मला ते असंच त्याने असंच राहिलं आणि याच्यामुळे हा सगळा हे झालेला आहे. तर ही सत्तेच्या काही संबंध नाही, पण अशी अशा काही जी आहेत थोडी छोटीशी कारण की ज्याला दोन व्यक्तीमध्ये एवढा वाद, नंतर त्याने पत्नीला सोडून दिलं. हे म्हणजे काहीही संबंध नाही, कशाचा परिस्थिती संबंध नाही, तर तरी थट्टा म्हणून त्यांनी समजून घेतले नाही की ही जी आहे असं त्याच्या जीवनामध्ये काय झालेलंच नाही. तर असे कितीतरी प्रसंग आपण पाहू शकतो आपल्या जीवनामध्ये किंवा अनेकांच्या जीवनामध्ये की छोट्या छोट्या काळामुळे मन वैमनस्य निर्माण होते. तर अविवेकीपणा जो आहे यांनी केलेलं कुठलंही कार्य अनवधानाने म्हणा किंवा इच्छेनुसार केलेलं अशी जी कार्य आहेत ही सर्व ज्या गोष्टी जोपर्यंत समजत नाहीत आजूबाजूच्या लोकांना, अशा भक्तांच्या मध्ये किंवा अशा लोकांच्या मध्ये आपण अशी थट्टा करायला जाऊ नये, हा त्याचा सार आहे. दुसरा एक प्रभुपाद वर्णन करतायत सर्वांचा आवडीचा विषय, गुरुरसम म्हणजे अन्न पदार्थ अतिशय स्वादिष्ट. तर भगवंताला अन्न आपण अर्पण करतो, पत्रम पुष्पम फलम तोयम, समजात की पत्रम पुष्पम फलम तोयम अतिशय सोपं आहे. पण ऍक्च्युली या पत्रम पुष्पम फलम तोयमध्ये सर्व काही येतं, नुसतं पत्र किंवा पानं याचा अर्थ असा नाही की फक्त एक पान, पानं म्हणजे सगळ्या पालेभाज्या, पालेभाज्या. फळं की ही झाडाला बी पासून जे निर्माण होतं त्याला फळ म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये अन्नधान्य सगळं आलं, नुसतं फळं आंबा किंवा चिकू नाही, अन्नधान्य गहू किंवा तांदूळ गोंधळा हे सगळं फळ आहे. कशाचं बीजाचं म्हणजे फळं म्हणलं की त्याच्यामध्ये सगळं आलं जे काही आपण खातो, पत्रम पुष्पम. पाणी म्हणजे फक्त त्याचं पाणी नाही, त्याच्यामध्ये सगळं आलं, नारळाचं पाणी आलं, नंतर मोसंबीचा ज्यूस आला, सगळं काही आलं, जे पाण्यासारखे पदार्थ आहेत ते. म्हणजे ह्या दृष्टीनं असं नाही पत्रम पुष्पम फलम तोय. म्हणून काही काही लोक म्हणजे अरे भगवंताला काय पाहिजे, पत्र पुष्प फलतोय, एक फुल द्या, एक फळ द्या, थोडं पाणी द्या, हा आणि थोडं पान एक फळ द्या, झाली भगवंताची भक्ती. भगवंत काय सांगतात भगवद्गीतेमध्ये की जो मला फसवतो त्याला मी फसवतो. अँड द चीटर अमंग द चीटर्स, काय श्लोक आहे तो ज्यूतम छलयस्य आत्मे. तो लोक अरे वा भगवंताला संतुष्ट कसा सोपं आहे, पत्रम पुष्पम फलम तोय. भगवंत एवढंच मागतायत. तर भगवंत दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात की यत् करोषि जे जे काय खातं ते मला अर्पण करा. जे पत्रम पुष्पम कमीत कमी, यत् करोषि जे काय, यत् करोषि यदस्नाशि. तर पत्रम पुष्पम फलम तोय याचं जनरल स्पेसिफिक म्हणजे आपण परिपूर्ण रीतीने जे आपण पाहतो जे काही आहे हे चार ज्या काही खायच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये येतं. आता मांस ह्याच्यामध्ये बसत नाही, पत्रम पुष्पम फलम तोय हा बसतं का याच्यामध्ये? नाही बसत. तर किंवा अंडी हे जे काही काही लोकांना प्रश्न असतात की हे भगवंताला आपण का, कारण भगवंत कुठं सांगितले भगवंताने अंडी खाऊ नये किंवा मांस खाऊ नये, पत्रम पुष्पम फलम तोय याच्यामध्ये हे बसत नाही. याचं कारण की ते पत्र नाही, फुल नाही, पुष्प नाही किंवा वापरणं. तर यासाठी अशी भक्ती ना सगळ्यात भक्त्या हा सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे. सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे तर पत्रम पुष्पम फलम तोयम नाही योमे भक्त्या रेशती भक्तीनं. त्याला भक्तीनं भगवंताचं भक्त भगवंताला कुठली गोष्ट अर्पण करतो ती भक्ती त्याच्यामध्ये ते स्वीकार करतात. आणि म्हणून भगवंताचे भक्ताने जे काही बनवलं हे सगळं चांगलं असलंच पाहिजे कारण भगवंताने त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून जे कोणी बनवतात त्यांचाही भाव हात असला पाहिजे कारण सगळे आपल्या किचनचा इन्चार्ज कोण आहे श्रीमती राधाराणी तिच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेला आपण प्रसाद बनवतो मग तो त्याचा परिणाम प्रसादासारखाच होतो मग तो काही काळ असू दे. आम्ही रशियामध्ये भक्ती विज्ञान महाराज एक कथा सांगत होते की त्यांनी हलवा बनवला ऐकले असेल तुम्ही कथा कदाचित. तर संडे फिशला त्यांनी हलवा बनवला. आता भारताच्या बाहेर भारताबद्दल एक ख्याती आहे की भारतीय लोक जेवण किंवा प्रसाद म्हटला त्याच्यामध्ये स्पायसेस मसाला हा असलाच पाहिजे आणि अशी त्यांची ख्याती. त्यामुळे रशियामध्ये यांनी ज्या वेळेला हलवा बनवला तर त्या कोकणी विचार केला की हलवा म्हणजे याच्यामध्ये मिरची पूड असलीच पाहिजे मसाला. तर त्यांनी साखर आणि त्याच्याबरोबर तेवढीच मिरची पण घातली हरी बोल. हा हलवा तिखट हलवा तयार केला म्हणजे उपमा पण नाही त्याला उपम्याची उपमा पण देता येत नाही. तर सगळे भक्त लोक हा हा डोळ्यातनं पाणी नाकातनं पाणी कानातनं पाणी सगळ्या सगळं पाणी गेलं पण प्रसाद आहे अपराध नाही करायचा म्हणून सगळे घ्यायचे. पण दुसऱ्या दिवशी एक माणूस मंदिरमध्ये आला की कालचा जो तुम्ही हलवा हलवा काय म्हणता तो हलवा तो कसा बनवला तो आशीर्वाद वाटलं कुकला सुद्धा आशीर्वाद वाटलं सगळेजण कालपासून शिव्या झालेले रात्री झोप पण लागली नाही बघताना की असं विशेष विचारायला म्हणजे तुम्ही कसा बनवलात मला सांगाल का. म्हणजे त्याने सांगितलं असं असं बनवला मग त्यात त्यांनी मिरची पूड सांगितलं नाही त्यांना कळाली होती चाळली होती चूक. मग तो तिकड कसा काय झाला होता त्यांना म्हणलं की मी मिरची पूड घातली होती म्हणाली अरे वा म्हणलं की गेली 5 वर्ष मी सिगरेट सोडायचा प्रयत्न करतोय तुमचा हा प्रसाद कोण एका पटक्यामध्ये माझी सिगरेट सोडली त्यामुळे तो प्रसाद मला कायम घ्यायचा. तर भक्त लोकांना पचलं नाही प्रसाद आपल्यावरती कधी काय नाही ते भक्तांना सवय झालेली हा त्याला प्रसाद 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 त्यामुळे आपल्याला काय त्याच्यात विशेष वाटत नाही. परंतु हा प्रसाद जो कधी कधी स्वीट राईस आपल्याला नाही स्वीट राईस कुठे आहे एवढी अजून स्वीट नाही आहे. परंतु नवीन जो भक्त येतो ना एकदम त्याच्यावरती प्रणाम पण श्रद्धेनं घेतोय त्याच्यामध्ये श्रद्धा भक्त्या. आमच्या आश्रममध्ये एक अतिशय दिव्य कुक होते चैतन्य चिरतामृत्यू असं नाही आहे आडवतो रघुपती कॅनेडियन भक्त तो त्याचा स्वयंपाक बोलण्याची पद्धत काय किचन मध्ये जे दिसेल ते सगळं घालायचं. तर तिने असा एक केक बनवला किचन मधला जे काही आहे ते सगळं घालून तो केक अर्पण केला भगवंताला आणि आल्या सगळ्यांच्या वेळेला वाटलाय का खरू झाला होता आणि त्याच्यामध्ये हातली होती आणि सगळी जी काही भक्त पूर्वी आश्रम मध्ये कडलिंबाची पानं त्याचा रस पित होतो त्या कडुलिंबाच्या जी ड्राय जे सुकलेली पानं ही पण त्याने त्या केकमध्ये घालून लागली. परंतु परिणाम असा की काही लोकांना आवडलं आणि अरे वा क्या सुंदर केक बनाया आश्रम ती कडवा खाणे का जरुरी नाही पडत आहे केक में सब कुछ आ गया खिचडी भी आ गया और हलवा भी आ गया और कढी पत्ता भी आ गया और कढी लिंब वो भी आ गया नीम. तर भक्त्या भक्तीने काहीही करा कुठलीही गोष्ट काही करा असं नाही जेव्हा भक्ती त्याच्यामध्ये आहे तर ती गोष्ट भगवंत त्याचा स्वीकार करतात म्हणून त्याचा स्वीकार करतात. आपल्याला रघुनंदनची फेमस स्टोरी माहिती आहे रघुनंदन त्याचे वडील कोण मुकुंद दादा. मुकुंद हे व्यवसायाने कोण आहे डॉक्टर. तर अतिशय शुद्ध भक्त म्हणजे मुलगा शुद्ध भक्त आणि रागस भक्त एकदम दररोज वडिलांच्या बरोबर जाऊन अर्पण करायचं भोग भगवंताला. भगवंत मुकुंद दत्तन एकदा कुठेतरी कामाला जायचं होतं त्यांनी रघुनंदनला सांगितलं की तू मी आता कामाला जाणार आहे, तू भगवंताला भोग अर्पण कर. आता आई ताट बनवून दिलं, भोग अर्पण भोग करायला गेले. त्या निरागसपणे घंटी वाजवत आहे की हा नमो ब्राह्मण देवाय, गो ब्राह्मण हित आहे, भगवंताला घ्या. भगवंत आपले अंगाने यश सकलेंद्रिय ते आपल्या दृष्टीनं प्रसाद ग्रहण करतायत. छोट्या मुलाला काय संबंध नाही, भगवंत घ्या. आमचे वडील खातात हाताने, आम्ही कसं होतो असं खाणं. भगवंत आपले गणून कोणंत मारविंद आपले पासरी घेऊन उभे आहेत. तर रघुनंदनला म्हणले काय माझं काय चुकलं की काय, त्यामुळे कुठले मंत्र बंटले नाही बरोबर का म्हणले, भगवंत खात का नाही आहेत. तर भगवंत तो रडा लागला ना, घ्या ना भगवंत अगदी भक्तीपूर्वक. हा काकोल त्यांना रडा लागला. भगवंताला जी भक्ती जी आहे इतकी प्रिय वाटली की त्यांच्या वडिलांच्या घरून सुद्धा कधी असं केलं नाही. त्याने त्याने सगळं प्रसाद खाऊन लागला, सगळा प्रसाद प्लेट एकदम साफ. आनंद झाला रघुनंदनला. ते रघुनंदन प्लेट घेऊन बाहेर काय म्हणते, कुठे सगळं ताटातलं खाल्लंच काय तुला, कसला भगवंताला आपण करायसाठी पाठवलं तर आतमध्ये तू भगवंत बसून खाऊन आले नाही. आई मी खाल्लं नाही भगवंत, नाही खरंच भगवंतानी खाल्लं. अजून म्हणत आम्ही तुमचा तुझा भाग वडकेवर जे अर्पण करतो, अजूनपर्यंत असं काही झालं नाही. जसे गेले ते शिकले बाहेर येते आणि आज सगळं भगवंताने गेलं असं कसं काय शक्य आहे. चेष्टा आहेत हा लहान म्हणून नाही गाई, खरंच सांगतो मी तुला. इतर वेळा मी खोटं बोलेन पण आता नाही बोला. मी खाल्लं नाही भगवंतानी खाल्लं. आई म्हणते ठीक आहे थांब बाबा येऊ देत. आईची धमकी असते खरं बोलून पोरग बाबा येऊ देत थांब. बाबांचे कडनं खरं बोलून घेतलं तुला, आजकाल तुला राहिलं नाही म्हणून. तर बाबा आले मुकुंद दत्त घरी आला की आई म्हणते की आज रघुनंदन हा प्रसाद भोग अर्पण करून करायला भगवंताला गेले आणि येताना तो एमटी खाली प्लेट घेऊन आला बाहेर. म्हणतो की भगवंतानी खाल्ला. मुकुंदाला थोडं आश्चर्यच वाटते कसं काय शक्य आहे, भक्त लोक गोंधळून जातात कसं काय शक्य आहे. मी दररोज अर्पण करतो इतकी वर्ष अजूनही भगवंताकडनं माझ्याकडनं खाल्लंय हे खरं सांगाय रघुनंदन नाही हो बाबा, खरं सांगतो मी खोटं नाही. ठीक आहे बघूया परीक्षा करतो मी. मग आईला आवडतो लाडू बनवतात चांगले, मी लाडूचं पेट घेऊन भोग अर्पण करायला वाढवतात. पुन्हा ते प्रार्थना करतोय की भगवंता स्वीकार करा. भगवंत आपले ट्रान्सेंडेंटल अंगाने याचं सगळे म्हणजे स्वीकार करतायत की रघुनंदन सारखा प्लीज कृपा करा माझ्यावर स्वीकार करा. म्हणून अरे आताच तर सगळी पेट खाल्ला तर भूक नाही मला, तरी पण मी अर्पण करतोय. भगवंत अर्धा लाडू खातात, उरलेला अर्धा लाडू अजून तिथेच आहे. बघितलाय कोणी मायापुरी यात्रेला गेला पूर्ण श्रीखंड रघुनंदीचे लाडू खातात. श्रीखंड श्रीखंड तर ज्याला मुकुंद दत्त खिडकीत पाहतो त्याला खरंच वाटत. तर त्या लहान मुलामध्ये काय होत भक्ती. ज्याला ही कथा आम्ही ऐकली, मी ज्याला हेड पुजारी होतो गोपीनाथचा, तर गोपीनाथला संध्याकाळी प्रवीण करेल त्यामुळे काय स्वीट बॉल्स अर्पण करायचे रात्री झोपाय झोपायच्या अगोदर ते एका वाटीमध्ये ठेवायचे. तर मी स्वीट बॉल्स केले आणि भगवंतासमोर ठेवले आणि नंतर 10 मिनिटांनी जायचो झोपायला. गेल्यानंतर सगळे लाडू गायब. अरे वा भगवंत माझ्यावर खुश आहेत भरपूर. मला सांगितलं नाही कारण अशा भक्तीला सांगितलं तर लोक चिंता करतो की मी सुद्धा भक्त आहे कोणाला कळणार नाही. परत दुसऱ्या दिवशी बनवले पुन्हा लाडू गायब. त्या म्हणजे गोपीनाथ खरंच संतुष्ट आहेत माझ्या. कोणाला सांगावं काय विचारावं बोला बाबा, कारण काय झालं तर अथॉरिटीला सांगावं. आपण माझी भक्ती खरंच भगवंत स्वीकार करतायत. तिसरा दिवस लाडू बनवले पुन्हा नेऊन ठेवले पुन्हा लाडू गायब. म्हटलं की आता काय करावं, कारण आपण ज्यावेळेला अर्पण करतो त्यावेळेस खोलीत राहायचं नाही. म्हणलं ठीक आहे थोडं खोलीत राहायचं नाही पण खोलीच्या बाहेर पण जायचं नाही. मध्येच कुठे थांबवून बघू काय कसं भगवंत घेतात तरी, म्हणजे कन्फर्म करतो की रघुनंदन ठाकूरचा कमी आहे. सगळ्याला जाऊन सांगायला हरकत नाही. उगीच काय नाही, मी माझ्या डोळ्यात पाहिलं त्याच्यावर सुद्धा कोणी श्वास ठेवणार नाही तरी पण खात्री करून घ्यायचा. तर स्वीट राईस बनवले, स्वीट आम्ही मन लावून बनवले व्यवस्थित लागली कारण बसत्या. चौथे दिवशी बघितला तुम्हाला माहिती आहे की चौपाटी टाळला, आतापासून मंदिराचं व्यवस्थित आता जायचं म्हणजे आतमध्ये सगळ्या वायरावरती करून जायचं लोक करून खाली आल्टर वरती जाणार अजून काम वगैरे चालू होत. तर मुंबईमध्ये जेवढी माणसं आहेत तेवढे उंदीर पण आहेत. आपले भगवंताला अर्पण केल्याबरोबर गोपीनाथच्या पाठीमागन एक गणपतीचा सेवक यायचा आणि आपले रवे लाडू गायब. तर आपली अशी भक्ती आहे त्यामध्ये कारण नंतर समजलं होतं काय तो पण आहे भगवंताचा सेवक उंदीर म्हणजे भगवंताचा सेवकाचा सेवक दास दासानुदास पण. तर रघुनंदन ठाकूरची तशी गोष्टी नाही मला कळाली अजून भरपूर वेळ आहे आपल्याला या स्थितीवर यायला. 3 दिवस आपल्याकडे भ्रम होता तो भ्रमच बरा होता. आज बघितलं नसतं तर कमीत कमी स्वतःला ते कळालं नसतं. तर आपण रघुनंदनची जी आहे ही भक्ती जी आहे ती लहान मुलगा आहे त्याच्यामध्ये निरागस फक्त भगवंताचं शुद्ध भक्ती भक्त्या. तर ही अन्न करण्यामध्ये असाही अर्पण करण्यामध्ये भगवंताची ही सिद्ध भक्ती त्याच्या भक्ती भाव जो आहे सगळं काही आपण विकत आणू शकतो धान्य पदार्थ हे ते हा भाव विकत आणता येत नाही. हा भाव विकत आणता येत नाही हा भाव आपल्यामध्ये यावा लागतो. आणि हा भाव कधी येणार ज्यावेळेला आपण पूर्ण शुद्ध कुठल्याही प्रकारचा इतर भाव नाही आपल्यामध्ये आपल्याला काही बाजारात भाव नाही काही भगवंताच्या दृष्टीनं तम अकिंचन गोचरा ते आपला भाव नाही काय आपल्याला किंमत नाही जगामध्ये निष्किंचन कसलाही प्रकारचा अहंकाराचा वारा न लागो देवा एक अहंकाराचा वारा सुद्धा ज्याला लागलेला नाही अशा हा भाव जो आहे. आता आपण प्रॅक्टिसिंग आपण भक्त जे आहे साधक या रीतीनं तर या अध्यायाचं शीर्षक ज्यावेळेला वाचलं मी वृंदावन बाहेरून दिला वृंदावन बाहेर भगवंत कधी वृंदावन बाहेर जात नाही भगवंत नित्य वृंदावन मध्ये असतात. तर म्हणून त्या वृंदावन बाहेरच्या लीला तर याचं शीर्षक आहे. तर भगवंत आपल्या श्यामसुंदर स्वरूपामध्ये वृंदावन कधीही सोडत नाही. त्याचप्रमाणे जीव जो आहे हा नित्य भगवंतासमोर भगवंता बरोबर आहे तोही कधी वृंदावन सोडत नाही. जीवाची ही प्रमोच्य अवस्था आहे वृंदावन. तर आपल्याला असं का वाटतं की आपण या भौतिक जगामध्ये आहोत पण शास्त्रामध्ये वाचतो त्यावेळेला चैतन्य महाप्रभू वृंदावनला जायला निघाले त्या गदाधर पंडित त्यांना थांबवत आहेत की तुम्हाला हृदय वृंदावन तुम्हाला वृंदावन द्यायची गरजच काय तुमचं हृदय जे आहे हे प्रत्यक्ष वृंदावन आहे तुम्ही जिथे जाल तिथे वृंदावन निर्माण होत. भगवंत भक्ता भगवंतामध्ये जशी ती शक्ती आहे तशीच भगवंताच्या भक्तांच्या मध्ये भगवंताचे भक्त जिथे जातात जसं प्रभुपाद कुठे त्या अमेरिकेमध्ये शिकागो तर शिकागो शहर हे कशासाठी फेमस आहे पुऱ्या जगामध्ये गायीच्या कत्तलीसाठी फेमस आहे. गायीची कत्तल जिथे होतं ते वृंदावन होऊ शकतं का नाही पण प्रभुपाद तिथे गेले तिथं पण त्याने किशोर किशोरी मंदिर स्थापन केलं आणि वृंदावन. तर भगवंताच्या भक्तामध्ये पण ते शक्ती आहे जिथं भक्त जाते तिथं ते वृंदावन. आता माझं हृदय सदा गोविंद विश्राम की जिथं भगवंत जातील तिथे गोविंद आहेत कृष्ण आहेत आणि म्हणून तिथं वृंदावन पण आहे. तर आपल्याला त्या भावनेमध्ये आपण का नाही आहे भागवत मध्ये अतिशय सुंदर यया संमोहितो जीवो आत्मानं त्रिगुणात्मकं प्ररोपी मनुते अनर्थं तदर्थम अनुपत्यते. यया संमोहितो संमोहित आपण जीव जो आहे वृंदावन मध्ये आपल्याला का वाटत नाही संमोहित आपण संमोहित झालेलो आहोत विसरून गेलो आणि मग आपण वृंदावन मध्ये आहे हे विसरल्यानंतर काय होतं आत्मानं त्रिगुणात्मक 3 गुणाच्या अधीन होतो. परोपी आपण जरी ट्रान्सेंडेंटल आहे जरी आपण वृंदावन मध्ये आहे तरी पण या भोवती जगाच्या परे आहे तरी पण आपण त्याला विसरून जातो आणि त्याचा परिणाम सर्व दुःख जे आहेत आपल्याला आता अनुभव घ्यावा लागतो. वास्तविक दुःखाशी आपला काही संबंध नाही आता अनुभव होतो आपल्याला. तुकाराम महाराज अतिशय सुंदर उदाहरण देतात की ज्यावेळेला कीर्तन मध्ये जाळला, झिंगरी सारखं आपण फिरतो, झिंगरी सारखं जाळलं आपण फिरतो, तर आपल्याला काय वाटतं हे सगळं काय फिरत आहे आपल्या बरोबर, इतकं फिरत असं की आपल्याला त्याचं हे सुद्धा आपल्याला कळून येत नाही. परंतु खरोखर सगळं फिरत आहे का? आपण तिथं राहिल्यावरती सगळं तिथून जातो. त्याचप्रमाणे आणखी एक उदाहरण देतात की ज्यावेळेला तुम्ही पौर्णिमेच्या वेळेला ढगामध्ये चंद्र असतो, ढग फिरत असतात, आपल्याला काय वाटतं की चंद्र फिरतोय, ढग स्थिर दिसतात. त्याचप्रमाणे आत्मा हा स्थिर आहे, कुठे? भगवंताच्या चरणी. त्याने ते स्थान सोडलेलं नाही आहे, पण तो फक्त भ्रमित झालेला आहे. भ्रमयान सर्व भूताने यंत्रारूढाने माया. भगवंताने जे यंत्र निर्माण केलेलं आहे त्या यंत्रावरती हा भ्रमित झालेला आहे. इतका जोरात फिरतोय की त्यांना चक्कर येते कुठे ते समजत नाही. तसा आपण या जीवनामध्ये की या भौतिक जगातल्या लोकांना लक्ष का कळत नाही, का नाहीये? कारण ते जितक्या जोराने भिंगरी सारखे फिरत आहेत, तिथे म्हणजे की हे जर आपण फिरलो नाही तर आपण जगूच शकत नाही. भिंगरी सारखं फिरतच राहिलं पाहिजे, चक्कर आलं तरी ठीक आहे, उठा आणि परत फिरा. एवढे त्या भिंगरीमध्ये चक्कर चक्कर, पण जरा स्थित व्हा. कारण मला सांगतात की जरा स्थित व्हा, तात्विक दृष्ट्या स्थित व्हा आणि बघा. फक्त बघा, तुम्ही किती दुःखामध्ये असाल तरी फक्त स्थित राहा आणि त्या दुःखाकडे किंवा सुखाकडे किंवा काय असेल त्याच्याकडे पहा. तुम्हाला कळून की त्याच्या तुम्ही वेगळेच आहात, काही संबंधच नाही तुमचा त्याच्याशी. उगीच तुम्ही समजतात की तुम्हाला ही चक्कर मारलीच पाहिजे, असं तुम्ही स्थित आहात. आत्मा हा स्थित आहे, त्याला या भौतिक प्रकृतीशी काहीही संबंध नाही. संमोहितो, मग आपण या भिंगरीमध्ये अडकलोय, त्यामुळे आपल्याला काय वाटतं की आपण वृंदावनच्या बाहेर आहोत. पण ज्या वेळेला वृंदावन मध्ये आपण येतो, गोविंदधाम मध्ये आल्यानंतर आपले विचार कसे चालू असतात? आता त्या सेलफोनमुळे मला सगळे वाढीचे विचार आपल्या बरोबर येतात, पण नाहीतर विचार काय चालू असतात? तर इथं कशासाठी कुठल्या विचारा येतो आपण? भगवंत. इथं आल्यानंतर आपल्याला विचार कुठले? भगवंताची सेवा, भगवंताची कथा, भगवंताच्या नावाचा जप. आता तेच शरीर आहे, तोच आत्मा आहे, पण बाहेर गेल्यानंतर भ्रमयान चक्कर झाल्यासारखी वाटते बाहेर. इथं आल्यानंतर तुझे पायी सर्व सुख आहे, तुझ्या चरणी सगळं सुख आहे. तसं का? म्हणून मी जे आहे की स्थित होऊन पाहिलं तर आपण वृंदावनमध्ये जाऊ, वृंदावनच्या बाहेर नाही. पण या भौतिक जगाच्या भ्रमणामध्ये जर गुंतलो गेलो तर चक्कर सुद्धा कळणार नाही की आपण वृंदावनमध्ये आहोत. म्हणून स्थित वा, स्थित प्रज्ञ. त्या शास्त्रामध्ये आपल्याला मदत कशाची केली जाते? स्थित प्रज्ञ होण्यासाठी. आणि मग आपल्या भोवती जे फिरतंय ते आपल्याला कळते की ते फक्त फिरतंय, आपल्या त्याशी काही संबंध नाही आहे. आपल्या त्याशी संबंध नाही, चक्कर याची काही गरज नाही. सुख असो दुःख असो दोन्ही भ्रमणच आहे. सुख येणार त्याच्या परिणाम पाठीमागे दुःख येणार, दुःख आहे त्याच्या पाठीमागे सुख येणार. कारण हे भ्रमण आहे, या भौतिक जगाचा जो नियम आहे, सुख दुःख आहे, सुख आणि दुःख. तर आपलं हृदय जे आहे हे वृंदावन आहे. माझं नाव पण वृंदावन आहे. एकदा मी 2 वर्षापूर्वी अमेरिकेतनं ज्यावेळेला आलो तर महाराजांनी वृंदावन बाग बनवलेली आहे आपल्या मंदिरच्या बाजूला. मी जप करून आल्यानंतर थोडा बाहेर आलो, महाराज पण आले बाहेर. जी वृंदावन प्रभू हे महाराज, ही आय वॉन्ट टू टेक यू टू वृंदावन राईट नाव. हरे कृष्ण. ठीक आहे महाराज, ना महाराजांच्या वृंदावनाला सावडतो तयारी. ठीक आहे, लेट्स गो. महाराज हात धरला, किती महाराज लावले घेऊन आले. ती महाराज तुला कॅडी आहे ना, ते वृंदावनला जायचं की आपण बॅग असली पाहिजे ना. बरोबर, मला सांगितलं नाही आता तुम्हाला मी गौप्य स्पोर्ट केला अगोदर, त्यामुळे तुम्हाला कथेमध्ये रुची वाटणार नाही. की यांनी सुद्धा नीट होती ना वृंदावन हे होतं गोवे प्युअर हार्ट. त्याच्या दुसरं काय गरज नाही, एवढी गेली बॅग. अरे ठीक आहे, वृंदावन म्हणजे ठीक आहे, गुरु घेऊन झाला वृंदावनमध्ये आणि घ्या पाहिजे. अरे आवडली आता गेट म्हणून बाहेर जातोय आपण. आणि उलट पाठीने गेले मंदिर. अरे बापरे, म्हणलं आता गोपियांना प्रदक्षिणा घालून बघून म्हणून जायचं की काय. तर आलं गेले आणि पुढे दरवाजा उघडला तर कार्ड आलं की तिथेच वृंदावन. नंतर तर सांगू का, भूक लागली नंतर तर महत्वाचं आहे. कोणाची इच्छा दिसत नाही, ठीक आहे, तरी पण मी सांगतो माझी इच्छा. आईची ऐकायची नाही, माझी सांगायची. हा आज गेल्यानंतर महाराजांनी मला दाखवलं की दिस इज कृष्ण बलराम, दिस इज सद्गुरुस्वामी, दिस इज यमुना. तेव्हा महाराज मला वृंदावन दाखवलेले. मग नंतर बसलो आम्ही. डू रिमेंबर व्हॉट दिस प्लेस वॉज? तुला आठवत काही काय जागा होती? किंवा मला आठवत कारण मी पुजारी होतो. बाहेर बघितलं किंवा सगळा भौतिक जगत दिसायचं. तिथं समोर सगळी गार्डन घाण सगळे दिसे. सगळ्या त्या आजूबाजूचे लोक स्वतः आणून घाण टाकायचे. कारण मोकळी जागा आहे, मोकळी जागा, सगळे घाण टाकायचे. दिस इज मटेरियल वर्ल्ड. भौतिक जग जे आहे ही आता वृंदावन इथे आहे. पूर्वी पण वृंदावन आहे. सगळी होल अर्थ प्लॅनेट पिवर आय आय इज डिवोटी इज वृंदावन. जॉर्ज नेहरू कोणाला प्रभुपाद ज्याला अमेरिकेमध्ये गेले जाता मालकृष्ण महाराज आणि भक्त त्यांना अशा घाणीच्या रस्त्यात कचरा वेळ टाकला जातो तसं असे काढून गेले. तर प्रभुपाद म्हणाले, प्रभुपादांनी एक क्षमा दिली की प्रभुपाद तुम्ही तुम्हाला अशा ठिकाणी आणून नको पाहिजे होते, सगळी घाण आहे. प्रभू म्हणाले की ना म्हणू इज इज वैकुंठ. भक्तांना म्हणले अरे वैकुंठ काय, वैकुंठ सगळा कचरा विचारा पाठ म्हणजे की हिसेल आय एम विथ डिवोटी सुरक्षांनी हरे कृष्णा वैकुंठ. म्हणून ते वैकुंठ आहे. तर शुद्ध भक्त त्याला काही घाण सुद्धा घाण दिसत नाही. तर सूर्याला घाण दिसते का कधी? सूर्याला सगळं पवित्र करून टाकतो. सूर्याला काय फरक पडत नाही त्यामध्ये घाण असो अथवा अमृत असो, त्याला दोन्ही फरक पडत नाही. तो सगळं शुद्ध करतो. शुद्ध भक्त सगळ्याला असे समजू नका, कोणी नामाने घाण असेल तर ती पण तसे ठेवूया आपण. आपण त्या लेवलवरती नाही आहे. तर स्वरूपात म्हणाले की दिस इज ट्रान्सेंडेंटल. तर ही जी जागा आहे इथं सगळेजण जे आहे काय घाण टाकायचे म्हणून आम्ही विचार केला की हे मंदिर आहे, मंदिरची जागा आहे, भगवत धाम आहे, वृंदावन आहे. तर आता का हे कसं बंद करेल? त्याचं पाटी लावली तर कोणी कचरा फेकू नये. तर त्याच्यात बाजूला जास्त कचरा माहिती आहे ना भारतामध्ये. भारतामध्ये जिथं असेल तिथे मालमूत्र करू नये, तिकडे जास्त तिथे कचरा टाकू नये, तिकडे जास्त कचरा. तर तसंच परिणाम आहे की ते लावल्या 10 पाट्या लावल्या, इथे कचरा टाकू नये, वेगळे मुद्दाम जास्त कचरा. आणि त्यानंतर ते आदिवासी लोक आम्हाला पण म्हणजे स्वीकार करत नव्हते आणि जास्त कचरा तिकडे. मग मैथिली माताजीने झाडं लावली, झाडं सुद्धा गेली. मग पाहण म्हणजे की इथं कशामुळे घाण होते? म्हणजे इथं घाण असेल तिथं कोण येतं? कावळे येतात. आणि कावळ्यांचा करकर करकर कर आवाज, कर्कश आवाज मंदिराच्या बाजूला ऑस्पिशियस नाही आहे किंवा पवित्र वाटत नाही. त्याच्यामुळे कर्कश आवाज आहे, पवित्रता नाही आहे. पण इथे आपल्याला पवित्र पक्षी जे आहेत त्यांना आकर्षित करायचं इकडे. वृंदावनमध्ये काय पवित्र पक्षी आहेत, तुम्ही वातावरण तसं निर्माण केलं तर पवित्र पक्षी आहेत. गाडी काय पाहिजे? पवित्र झाडं पण पाहिजेत. हा म्हणून त्याने पवित्र पक्षी पहिल्यांदा अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करायचा प्रयत्न केला. पवित्र पक्षी पोपट किंवा खोखिळा ते कसे महाराजाने त्यांच्या रूम मध्ये समोर बैठे दोन पोपट आहेत तिथं पिंजऱ्यामध्ये. हा पोपट आले पाहिजे तिकडे. पक्षी वृंदावनमध्ये पोपट भरपूर आहेत. हा म्हणून आमच्या आजूबाजूला बघताना पण कळाल माझी स्थिती चालली. तर असे इतकी सुंदर आवाज वाटतो ना, ची ची पडा सगळी मधुर आहे. हे बरं वाटे वाटाय उशिता भागवतशास्त्रामध्ये सांगितलं. हे वृंदावन असं निर्माण करायचं असेल तर आपल्याला पवित्र झाड, पवित्र पक्षी. तर महाराजांनी ठरवलं की आपण इथं पोपट आणू. आपण पोपट आणल्यावर तिथं वातावरण सुद्धा कावळे निघून जाते. पोपट आणले असं मध्ये होतात का रघुपती? पोपट आणले. पोपट आकर्षित कसे करायचे? मग पोपट आणले नाही, पोपट आकर्षित कसे करायचे? हे एका भक्ताला पाठवलं पोपट यांच्याकडे की हे पोपट आकर्षित कसे राहिलेत कसे? कारण की क्रॅकजॅक पिस्तिडे खातात. ठीक आहे. तर महाराजाने एका कर्मचाऱ्याला सेवा दिली की क्रॅकजॅक पिस्तिडे म्हणून भरायचं गच्चीवर गच्चीवरती. हा ब्रह्मचारी विचार आपला गुरुमारांची आज्ञा क्रॅकजॅक दृष्टी म्हणून गोपीनाथ मंदिरच्या टेरेसवरती उभा क्रॅकजॅक दृष्टी पोहोचे तिले येतील. अरे ब्रह्मचारी म्हणून या काय मॅड झालाय? आजूबाजूचे आलेले लोक सगळे विचार करतात की काय झालं काय याला? क्रॅकजॅक बिस्किट आकाशाकडे काय करतोय तरी काय? ज्याकडे माहिती होत होते म्हणाले की हे जाऊन जीबीसी मिशन. अरे बापरे, जीबीसी मिशन तरी काय? क्रॅकजॅक घेऊन बिस्किट घेऊन आमचं कोणी नाही लागेल पोपट आणण्याचा हा प्रयत्न. आणि अरे 2 दिवस झाले, 3 दिवस पोपट काय आज यावं नाही. म्हणाले की आपण पोपट जाणू एक पोपट आणू, एक पोपट आणला, त्याला चांगला प्रसाद भेटला. म्हणजे आता या एका पोपटामुळे काय तो येईल, बाकीचे कारण काय पोपट असेल तर आणखी येते. तो पण आला दोन दिवस, संख्या काय वाढली नाही. म्हणजे आता हा भक्त झाला 3 दिवस प्रसाद खाऊन त्याला आपण सोडून देऊ, म्हणजे काय प्रचार केला आणखी पोपट आणेल. पोपट गेला बाहेर, पुन्हा गाला नाही परत. मला म्हणजे योजना प्रॉपरली ट्रेन. तो मायामध्ये पोपट पण मायामध्ये गेला. तर मग नंतर विशुद्ध प्लांट ऑस्पिशियस ट्रीज, पवित्र झाड, तिचं नाव निर्माण करत होते आपोआपी. तर तात्पर्य काय आहे याच्या पाठीमागे, यावर हार्ट इज लाईक वृंदावन. म्हणजे भौतिक आल्यानंतर भौतिक जगाचा हे काय असतं की कशामुळे माणूस वाईट उघडतो किंवा कशामुळे चांगला, संगत. संगती जी आहे ज्याची संगत आपण करतो, ज्याचा आपण ऐकतो त्याप्रमाणे आपण म्हणतो. या जगामध्ये सगळेजण घाण टाकतात, हृदय स्वच्छ आहे पण सगळे लोक घाण टाकतात. हा आणि घाण खायला कुणाला आवडते, कुशीत कावळ्या लोकांना. आपलं मन कावळ्यासारखं आहे म्हणून आपल्याला ती घाण आवडते. जी काही आपली चर्चा आपण ऐकतो गाडीमध्ये बसल्यावर इकडे तिकडे ऑफिसमध्ये वगैरे, ही घाण सगळी आपल्याला का आवडते, कारण कावळ्यासारखं आपलं मन आहे. आणि कावळे सकाळी ब्रह्ममुहूर्तला सुद्धा आम्ही जातो, सकाळी मंदिरात लवकर जाताना पाहतो की हे ब्रह्ममुहूर्ताला कावळे उठून आपलं काय करत असतात, जप नाही करत. ते घाण सगळी कुंडीमध्ये कचरा कुंडीमध्ये तीन अगदी वरती खात नाही, ते अगदी खाली जाऊन खोदून सगळं घाण पाहिजे. वरती चांगलं पण मोसंबी टाकलं तरी त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही त्यांना, ते मोसम बाजूला टाकणार आणि आत पण घाण सगळं. तर असं आपलं मन जोपर्यंत आहे उचित, असं भागवतं म्हणलंय की कावळ्यासारखी बुद्धी म्हणजे घाण खायची बुद्धी. आणि घाण टाकली काय होते, स्वच्छ जागा सुद्धा घाण होऊन जाते आणि तिथं घाणीकडे कोण आकर्षित होणार, कावळे आकर्षित होणार. म्हणून ही जागा आपलं अंतःकरण जे आहे वृंदावन सारखं ज्यावेळेस आपण केलं तर ऑस्पिशियसनेस पवित्रता तिथे येते आणि मग पवित्र विचार, पवित्र पक्षी त्याच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे जागा बदलली का, जागा तीच आहे, फक्त तिथलं वातावरण बदललं. तर त्याचप्रमाणे आपलं हृदय जे आहे ही आत्मानम, आपला शरीर आपण भगवत धामात आहोत, परंतु आपण विसरून गेलो की आपण कावळ्यांच्या संगतीमध्ये फक्त हृदय जे आहे जास्त घाण 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 करत राहतो. परंतु परमहंस किंवा हंस जे आहेत शुद्ध विचार, शुद्ध तत्वज्ञान, ते जर आपण आणलं तर ती घाण दूर जातेच आणि त्याच्याबरोबर ऑस्पिशियस पवित्रता पण येते. आणि मग आपल्याला कळतं की कसं भगवंत वृंदावनच्या बाहेर जात नाही, तोपर्यंत कळणं थोडं कठीण आहे, पण आपण जर वृंदावनच्या बाहेर आहोत कसं कळणार आपल्याला. तर त्यासाठी हा भाव जो आहे हा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम, या मंत्र आपला डायरेक्ट वृंदावनमध्ये घेऊन जातो इमिजिएटली. प्रभू सांगत की मी चांत हरे कृष्ण युअरिंग वृंदावन, आपल्याला का वाटत नाही, कारण उशित आपली जे आहे घाण जी आहे ही अजूनही तशीच शिल्लक आहे. त्याच्यातनं बाहेर आलो त्यावेळेला आपण आलो, त्यावेळेला आपण वृंदावनमध्ये आहोत. हरे कृष्ण. तरी थोडा उशीर केला, मला काही प्रश्न आहेत, चॅलेंज ना. भागवतम की वृंदावन धाम की प्रभुपाद की गौर प्रेमानंद. हरे कृष्ण. वृंदावन आणखी एक अर्थ सांगू का, तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये वृंदावन एक भक्त आला, तुकाराम महाराज फार लांबच आहे, तर त्याच्यामध्ये एक भक्त तुकाराम महाराजांनी एक फळ दिलं, ते फळ त्याचं नाव आहे वृंदावन. महाराष्ट्रामध्ये काळीट, काळीट माहित आहे, माहिती काळीट ऐकलंय कधी कोणी काळीट सारखं, आता ते वेल पण दिसत नाही पुढे. तर ते फळ काय असं वर्ण दिसायला वाळूक सारखं दिसत, जर कोणी खाल्लं एवढं कडू की तुम्ही 5 किलो साखर खाली तर तुझं तोंड तोंडाचे कडूपणा जाणार, इतकं कडू असत. तर त्याचं नाव वृंदावन, म्हणजे दिसायला बाहेरनं चांगला आत्मकडू हृदय. हरे कृष्ण. लव स्टोरी हरे कृष्ण।